आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठीचे उमेदवारी अर्ज भरायची प्रक्रिया आजपासून सुरू। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2025 प्रदान। प्राध्यापक जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्कार। राज्यात रस्ते अपघातातील मृत्यूदरात घट। नागपुरातील प्रमाण 21% कमी। आणि विदर्भ साहित्य संघाचे वाङ्मय पुरस्कार जाहीर। 14 जानेवारी रोजी होणार वितरण। आता सविस्तर बातम्या। राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठीचे उमेदवारी अर्ज भरायची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे। 30 डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया चालणार असून अर्जांची छाननी 31 डिसेंबर रोजी होईल। 2 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार असून निवडणूक चिन्हांचं वाटप आणि अंतिम उमेदवारी यादी 3 जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे। या सर्व महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी मतमोजणी होईल। दरम्यान नागपुरात 677 नामांकन अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 245 अर्ज प्रतीक्षा यादीत आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आले। नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात आयोजित या कार्यक्रमात विज्ञान क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल पद्मविभूषण प्राध्यापक जयंत विष्णू नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। यावेळी विज्ञानश्री पुरस्कार 8 शास्त्रज्ञांना, युवा शांती स्वरूप भटनागर श्रेणीत 14 तरुण शास्त्रज्ञांना गौरवण्यात आलं। विज्ञान संघ पुरस्कार CSIR च्या टीम अरोमा मिशनला देण्यात आला आहे। विज्ञान तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी हे देशातील सर्वोच्च सन्मान वार्षिक स्वरूपात देण्यात येतात। विकसित भारत G-RAM-G योजनेसाठी 1,51,000 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी आज दिली। चौहान यांनी एका व्हिडिओ संदेशात सांगितलंय की आता 100 दिवसांऐवजी 1,625 दिवसांच्या रोजगाराची हमी ग्रामीण भागात सरकारनं दिली आहे। मनरेगा या पूर्वीच्या योजनेच्या नावाखाली नवीन योजनेची जाणीवपूर्वक बदनामी केली जात असल्याचं ते म्हणाले। वर्धा जिल्ह्याच्या सामान्य रुग्णालयाच्या इमारत क्रमांक 2 मध्ये आज आग लागली। दुसऱ्या माळ्यावरील बाळ रुग्ण विभागाच्या बाजूला असलेल्या सामानाच्या खोलीला आग लागली। वेळीच हे लक्षात आल्यानं इमारतीतील रुग्णांना स्थलांतरित करण्यात आलं। कुणालाही दुखापत झाली नसून अग्निशमन दलानं घटनास्थळी पोहोचत आगीवर नियंत्रण मिळवल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक सुमंत वाघ यांनी सांगितलं।
जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा येथे बिल्डिंग नंबर 2 मध्ये पीडियाट्रिक वार्ड आहे आणि त्याच्या बाजूला NRCT रूम आहे, तसेच सर्जिकल वार्ड आहे। त्याच्या बाजूला स्टोर रूम असल्या ठिकाणी बहुतेक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी। सर्व रुग्ण नातेवाईक यांना रूम आणि बिल्डिंग खाली करायला लावली आणि बाजूच्या आयसीयू मध्ये रुग्णांना शिफ्ट करण्यात आलंय। एकंदरीत रुग्ण 10 होते, त्यामुळे रुग्ण सर्व व्यवस्थित आहेत। ते गाडी आलेली आहे आणि त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला आहे। आता पूर्णपणे अटकत आलेली आहे।
विदर्भाची पुरातन राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील श्री क्षेत्र कौंडण्यपूर इथल्या अंबिकापीठ आणि रुक्मिणी पीठाला शासनाकडून अधिकृतपणे क तीर्थक्षेत्र दर्जा मंजूर झाला आहे। या निर्णयाबद्दल भाविकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। रुक्मिणीचं माहेरघर म्हणून कौंडण्यपूर प्राचीन इतिहासाचा भाग राहिला आहे। मराठवाड्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात आज आरोप निश्चित झाले। वाल्मिक कराड आणि त्यांच्या साथीदारांनी ही हत्या केल्याचं आरोपपत्रात नमूद आहे, असं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणाले। कारागृहात असलेल्या आरोपींना हे आरोप वाचून दाखवण्यात आले असून त्यांनी हे सर्व आरोप फेटाळल्याची माहिती निकम यांनी दिली। देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त येत्या 25 डिसेंबर रोजी अमरावतीत राज्यस्तरीय अटल दौड हाफ मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलंय। गुरुकुल बहुउद्देशीय संस्था आणि अमरावती जिल्हा अॅथलेटिक संघटनेच्या विद्यमानं होणाऱ्या स्पर्धेसाठी आतापर्यंत 2,115 धावपटूंनी नोंदणी केली आहे। नेहरू मैदान इथून सकाळी 6 वाजता मॅरेथॉनला सुरुवात होणार असून विविध वयोगटांमध्ये स्पर्धा घेतल्या जाणार आहे। महाराष्ट्रात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून November 2025 पर्यंत अपघाती मृत्यूंच्या संख्येत घट नोंदवण्यात आली आहे। January-November 2025 या कालावधीत अपघातांची संख्या किंचित वाढली असली तरी मृत्यू 119 कमी झाली आहे। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर अपघाती मृत्यूंमध्ये 26% घट झाली असून अपघातांची देखील संख्या कमी झाली आहे। नागपुरात 21% पालघर अमरावती पुणे यासह अनेक जिल्ह्यात मृत्यूदरात लक्षणीय घट झाली असल्याचं परिवहन विभागानं स्पष्ट केलंय। राज्यात 2030 रस्ता अपघात 50% कमी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. विदर्भ साहित्य संघाच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय आणि इतर वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. येत्या 14 जानेवारी रोजी विदर्भ साहित्य संघाच्या वर्धापन दिन समारंभात हे वाङ्मय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या सर्व पुरस्कारांचं स्वरूप 5,000 रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असं आहे. ऐकूया याबाबतचा वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
शिक्षणाचा घोटाळा आणि समर ऑफ 79 या कादंबऱ्यांसाठी अनुक्रमे धोंडूजी इंगोले आणि सुरेंद्र दरेकर यांना पूय देशपांडे स्मृती पुरस्कार जाहीर झाला असून डॉ सुभाष बाबुळकर यांना डॉ आनंदकुमार स्वामी या ग्रंथासाठी डॉ वा वी मिराशी स्मृती वैचारिक वाङ्मय पुरस्कार प्रदान करण्यात येईल. आस्वाद या पुस्तकासाठी डॉ रवी किरण पंडित कुसुमानील स्मृती समीक्षा पुरस्काराचे मानकरी ठरले असून आदिकाल एक इतिहास पूर्वार्ध आणि उत्तरार्ध या ग्रंथासाठी डॉ अनिरुद्ध वजलवार यांना पुरस्कार दिला जाणार आहे. प्रमोद कुमार अणिराव यांना भंडाऱ्याच्या डोंगरावरून लाईव्ह या काव्यसंग्रहासाठी शरदचंद्र मुक्तिबोध स्मृती काव्य लेखन पुरस्कार दिला जाईल तर कपाळ गोंधण या ग्रंथासाठी निशा डांगे आणि घान माकड या ग्रंथासाठी अविनाश महालक्ष्मे यांना पुरस्कृत करण्यात येणार आहे. डॉ साधना काळबांडे यांना कोचम या कथासंग्रहासाठी आर आर पठाण यांना गावाकडच्या कथा या कथासंग्रहासाठी तसंच सुनील बावणे नील यांना स्याडाकोटचा भरते या काव्यसंग्रहासाठी आणि डॉ देवेंद्र तातोडे यांना वणवा पेटत आहे या काव्यसंग्रहासाठी नवोदित साहित्य लेखन पुरस्कार घोषित झाला आहे. कविवर्य ग्रेस यांच्या स्मृती प्रित्यर्थ युगवाणी नियतकालिकातील सर्वोत्कृष्ट लेखासाठी दिला जाणारा पुरस्कार यंदा प्रेषित सिद्धभट्टी यांच्या कवितेला जाहीर झाला आहे. याशिवाय आत्मचरित्र नाटक संशोधन अनुवाद आदी विभागातील पुरस्कार विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली आहे. आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी नम्रता फलके.
अमरावती जिल्ह्यात सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या तातडीनं सोडवण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी एक दिवस सैनिकांसाठी हे अभियान राबवण्यात येणार असल्याची घोषणा जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात सशस्त्र सेना ध्वज दिन 2025 निधी संकलनाचा आरंभ आणि माजी सैनिक मेळावा त्यांच्या हस्ते पार पडला. सैनिक शहीदांचे कुटुंब वीरमाता आणि वीरपत्नी यांना शासकीय मदत प्रभावीपणे मिळावी हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी ध्वजदिन निधीसाठी अधिक योगदान देण्याचं आवाहन त्यांनी केलं. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं देशांतर्गत महिला क्रिकेटपटू तसंच सामना अधिकाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यास मान्यता दिली आहे. भारतीय महिला संघाच्या ऐतिहासिक विश्वचषक विजयानंतर हा निर्णय घेण्यात आला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये अधिक सन्मानजनक वेतनरचना निर्माण करणं हा यामागचा उद्देश असल्याचं बीसीसीआयनं म्हटलंय. नवीन वेतनरचनेनुसार वरिष्ठ महिला क्रिकेटपटूंना देशांतर्गत स्पर्धांसाठी आता दररोज 50,000 रुपये मानधन मिळणार असून यापूर्वी हे मानधन 20,000 रुपये होतं. तसंच राखीव महिला क्रिकेटपटूंना आता 10,000 रुपयांऐवजी दररोज 25,000 रुपये मानधन मिळणार आहे. महिला क्रिकेटमध्ये भारत विरुद्ध श्रीलंका 5 सामन्यांच्या T20 मालिकेतला दुसरा सामना आज विशाखापट्टणम इथल्या डॉ वाय एस राजशेखर रेड्डी SCA VDCA मैदानावर होणार आहे. सामना संध्याकाळी 7 वाजता सुरु होईल. विदर्भात गोंदिया जिल्ह्यात सर्वात कमी 9 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. नागपूर इथं 9.6, भंडारा इथं 10 अंश सेल्सिअस तर यवतमाळ आणि वर्धा इथं 10.5 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. आगामी काही दिवस हवामान कोरडं राहणार असल्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलाय. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार 2025 साठी अर्ज मागवण्यात आले असून 31 डिसेंबर 2025 या कालावधीत प्रकाशित प्रथमवृत्ती पुस्तकं या स्पर्धेसाठी पात्र आहे. येत्या 1 ते 30 जानेवारी दरम्यान महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडे पुस्तकं पाठवण्याचं आवाहन मंडळानं प्रसिद्धीपत्रकातून केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठीचे उमेदवारी अर्ज भरायची प्रक्रिया आजपासून सुरू. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2025 प्रदान. प्राध्यापक जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्कार. राज्यात रस्ते अपघातातील मृत्यूदरात घट. नागपुरातील प्रमाण 21% कमी. आणि विदर्भ साहित्य संघाचे वाङ्मय पुरस्कार जाहीर 14 जानेवारी रोजी होणार वितरण. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.